chinimandi.com पॉडकास्ट।
साखर कारखाना सुरू करण्याच्या मागणीला जोर। 3 दशकांपासून बंद आहे बनमनखी साखर कारखाना। 30 वर्षांपूर्वी बंद पडलेला एशियाचा सर्वात मोठा मानला जाणारा बनमनखी साखर कारखाना पुन्हा सुरू होण्याची कुजबूज वाढली आहे। यामुळे या परिसरातील लाखो लोकांना आशेचा किरण दिसला आहे। कंपनीचे मालक इथे साखरेबरोबरच इथेनॉल आणि वीज उत्पादन ही करण्याबाबत सांगत आहेत। खराब झालेला हा साखर कारखाना सुरू झाल्यास परिसरातील लाखो शेतकऱ्यांसह हजारो कामगारांना रोजगार मिळू शकतो।